बालवाणीवर तुमचा प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे, जसे की दूध आणि दुग्धजन्य पदार्थ जसे की चीज, दही इत्यादी बाळाला देणे फायदेशीर ठरते. तसेच या वयात मुलांच्या पोषणाच्या गरजा त्यांना ताजी फळे, फळांचा रस, कडधान्ये, डाळीचे पाणी, हिरव्या पालेभाज्या, लापशी इत्यादी देऊन पूर्ण केल्या जातात. आशा आहे की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल. बालवाणीमध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद. तुमचे प्रश्न भविष्यातही बालवाणीवर असेच विचारत रहा.